आता आपण ऐकत आहोत अहंकाराचा झडला पिसारा ही कथा. लेखिका सौ उषा कोल्हटकर. सागर भद्रिक यांच्या आवाजात. घड्याळात 5 ठोके पडले आणि वैशालीने हातातले पुस्तक भिरकावून दिले. खरं तर आज पुस्तक वाचण्यात तिचं लक्षच लागत नव्हते. कसा तरी वेळ घालवायचा म्हणून ते डोळ्यासमोर धरले होते. अंगाला आळोखे पिळोखे देत ती बेडरूममधल्या ड्रेसिंग टेबलसमोर उभी राहिली. इतका वेळ अस्ताव्यस्त लोळत पडल्यामुळे तिच्या अंगावरची ती डाळिंबी रंगाची वायल चहूबाजूंनी तिच्या बांधेसूद देहाला कशी घट्ट चिटकून बसली होती. आणि ती तशी चिटकल्यामुळे तिच्या देहाची गोलाईही जास्तच उठून दिसत होती. 25 तरुणींनाही लाजवेल असा स्वतःच्या शरीराचा ऐन 35 तो रसरशीतपणा पाहून तिचे मन सुखावून गेले. मग देहावरची तिची नजर फिरत फिरत चेहऱ्यावर जाऊन स्थिरावली. तिची कांती अजूनही तेजस्वी आणि मुलायम होती, गुलाबाच्या मऊ मऊ पाकळ्यांसारखी. डोळ्याखाली किंचित काळसर छटा जाणवत होती, पण ती लक्षात येण्याजोगी नव्हती खास. अनिमिष नजरेनं कितीतरी वेळ स्वतःची ती गोंडस छबी न्याहाळत राहिली. घड्याळाने पुन्हा एक ठोका दिला तेव्हा ती भानावर आली. मानेवर रुळणारे मोकळे केस किंचित वर बांधून ती घाईघाईने बाथरूमकडे वळली. थंडगार पाण्याच्या शॉवरखाली तिने छक्कास वॉश घेतला आणि ती पुन्हा आरशासमोर येऊन उभी राहिली. आज तिने आपल्या नव्हे, शेखरच्या आवडीची केशरचना केली. परवा एकदा तिने अशीच केशरचना केली होती. तिच्याकडे कौतुक मिश्रित नजरेनं बघत तो म्हणाला होता, ही केशरचना तुला फार शोभून दिसते. त्यावर मानेला झटका देत ती म्हणाली, मी सुंदर आहे म्हणून मला ही केशरचना चांगली दिसते की केशरचना चांगली झाली आहे म्हणून मी सुंदर दिसते? वैशाली, दुधात साखर मिसळली काय आणि साखरेत दूध मिसळलं काय, एकूण एकच. कशामुळे काय झालं याचा उहापोह करण्यापेक्षा एकंदर परिणाम काय झाला हेच आपण बघतो ना. त्यावर ती थोडीशी खट्टू झाली होती. तिला वाटले होते की तो म्हणेल, वैशाली तू सुंदर आहेस म्हणून तुला काहीही शोभून दिसतं. पण तो तसं काहीच म्हणाला नव्हता.
Sample complete. Ready to continue?